आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बदलापूरमधल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाकडून दखल. पुढील सुनावणी 27 ऑगस्ट रोजी. दिनांक 25 ऑगस्ट रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा आयोगाचा निर्णय. एग्रोव्हिजन फाउंडेशनद्वारे उभारल्या जाणाऱ्या शेतकरी प्रशिक्षण केंद्राचा भूमिपूजन सोहळा गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते 25 ऑगस्ट रोजी होणार संपन्न. आणि स्वच्छ नागपूर साकारण्यासाठी आत्मनिर्भर वॉर्ड संकल्पनेची 1 सप्टेंबरपासून होणार अंमलबजावणी. बदलापूरमधल्या शाळेत लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराची मुंबई उच्च न्यायालयानं स्वतः दखल घेतली आहे. या प्रकरणी आज झालेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयानं बदलापूर पोलिसांना फटकारलं आहे. लैंगिक अत्याचार झाला आहे याची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल करायला हवा होता, मात्र बदलापूरमधल्या जनक्षोभानंतरच पोलिसांनी कारवाई केली असं न्यायालय म्हटलं आहे. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात गुन्हा लपवल्याप्रकरणी संबंधित शाळेवर कारवाई करणार असल्याची माहिती राज्य सरकारतर्फे उच्च न्यायालयात देण्यात आली. या प्रकरणाची पुढील सुनावणी 27 ऑगस्टला दुपारी 2:30 होणार आहे. महाराष्ट्रात बदलापूर आणि घाटकोपरमध्ये शालेय विद्यार्थ्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना लागू करण्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. त्यानुसार सर्व शाळांसाठी येत्या 1 महिन्यात मोक्याच्या ठिकाणी पुरेशा संख्येनं सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं बंधनकारक राहील. कंत्राटी पद्धतीनं कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना शाळांना अत्यंत दक्ष राहण्याचे आणि योग्य प्रक्रियेनंतरच पोलिसांकडून त्यांची पडताळणी करून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसंच विशाखा मार्गदर्शक तत्वाच्या धर्तीवर शाळांनी आठवडाभरात विद्यार्थी सुरक्षा समित्या स्थापन करायच्या आहेत. दरम्यान अकोला जिल्ह्यातल्या केवळ 40% खासगी शाळा वगळता इतर मंडळाच्या कोणत्याही शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवले नसल्याचं निदर्शनास आलं आहे. जिल्ह्यातल्या काझीखेड इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या 6 विद्यार्थ्यांना अश्लील व्हिडिओ दाखवून त्यांचा लैंगिक छळ झाल्याचं उघडकीला आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात देशातल्या नामवंत शास्त्रज्ञांना 2024 सालचे राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार प्रदान केलेत. प्राध्यापक गोविंद राजन पद्मनाभन यांना यावेळी विज्ञानरत्न 2024 पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. डॉ आनंद रामकृष्णन यांना कृषी विज्ञान क्षेत्राचा विज्ञानश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबईतल्या भाभा अणू संशोधन केंद्रातले डॉ आवेशकुमार त्यागी यांना अणुऊर्जा क्षेत्रातल्या विज्ञानश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. पुण्यामधल्या भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेतले प्राध्यापक जयंत उदगावकर यांना राष्ट्रपतींच्या हस्ते जीवशास्त्रातल्या विज्ञानश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. कृषी विज्ञान क्षेत्रात विशेष योगदानाकरिता यवतमाळचे डॉ यशवंत गोटे यांना राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार प्रदान करण्यात आला असून अकोल्यातील प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ प्रशांत मंगले यांना सुद्धा राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार प्राप्त झाला आहे. दिनांक 25 ऑगस्ट रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2024 पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. परीक्षेची नवी तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल असं आयोगानं समाजमाध्यमांवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. राज्यसेवा परीक्षा 25 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार होती, परंतु त्याच दिवशी आयबीपीएसची देखील परीक्षा असल्यामुळे या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे अनेक उमेदवारांना कोणत्या तरी एका परीक्षेवर पाणी सोडावं लागणार होतं. यासंदर्भात विद्यार्थी आणि लोकप्रतिनिधींकडून आयोगाकडे पाठपुरावा करण्यात येत होता. दरवर्षी 22 ऑगस्ट रोजी जागतिक लोकसाहित्य दिन साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय लोकसाहित्य समितीनं 1991 हा दिवस जागतिक स्तरावर साजरा करायला सुरुवात केली. लोककथन परंपरा मानवी जीवनाचा एक महत्वाचा अविभाज्य घटक आहे. आजच्या जागतिक लोकसाहित्य दिनानिमित्त सायंकाळी भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर इथं आज महाराष्ट्राच्या लोककलेचा अविभाज्य भाग असलेल्या कथाकथन परंपरेवर प्रकाश टाकणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम नागपूर इथल्या सांस्कृतिक केंद्र परिसरात सुरू आहे. यात पोवाडा गोंधळ भारूड आदी लोककथांचे सादरीकरण होणार आहे. राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी नागपूरद्वारा नवीन पदोन्नती प्राप्त सहाय्यक आयकर आयुक्तांसाठी आयोजित 7 आठवड्यांचा अभिमुखता कार्यक्रम उत्तरायण 2024 नुकताच पूर्ण झाला. या कार्यक्रमाचा निरोप समारंभ उद्या दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11:15 आयोजित करण्यात आला असून महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपूरचे कुलगुरू प्राध्यापक डॉ विजेंदर कुमार प्रमुख पाहुणे या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. एग्रोविजन फाउंडेशन प्रसिद्ध कृषीतज्ञ तसंच गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी लिहिलेल्या नैसर्गिक शेतीवरील हिंदी पुस्तक प्राकृतिक खेती च्या मराठी आवृत्तीचा प्रकाशन सोहळा येत्या 25 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता डॉ वसंतराव देशपांडे स्मृती सभागृह नागपूर इथं आयोजित करण्यात आला आहे. आचार्य देवव्रत नैसर्गिक शेती पद्धतीचा प्रचार करण्याच्या त्यांच्या व्यापक कार्यासाठी ओळखले जातात. त्यांनी हे पुस्तक पर्यावरणास अनुकूल आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य अशा नैसर्गिक शेतीचं ज्ञान आणि तंत्र शेतकऱ्यांना समजावं यासाठी लिहिलं आहे. त्याचप्रमाणे 25 ऑगस्ट रोजी एग्रोविजन फाउंडेशनतर्फे वर्धा रोडवरील त्यांच्या शेतकरी प्रशिक्षण केंद्राचा भूमिपूजन सोहळा देवव्रत यांच्या हस्ते पार पडणार आहे. वर्षभर शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन आणि प्रशिक्षण मिळण्याची सोय व्हावी याकरिता एग्रोविजन फाउंडेशनद्वारे हे प्रशिक्षण केंद्र उभारलं जात आहे. या केंद्रात 500 लोकांच्या क्षमतेचं सभागृह, 100 लोकांच्या क्षमतेचा कॉन्फरन्स हॉल तसंच प्रशिक्षण हॉल आणि एकंदर 45,000 चौरस फूट परिसरात 6 मजली इमारतीत कापूस चाचणी आणि माती परीक्षण प्रयोगशाळा, थेट शेतकरी ते ग्राहक विक्रीसाठी छोटी बाजारपेठ आणि इतर सुविधा असतील. प्रशिक्षण कार्यशाळा आणि प्रात्यक्षिकांद्वारे शेतकरी समुदायाच्या सर्वांगीण विकासासाठी एग्रोविजन फाउंडेशनचे शेतकरी प्रशिक्षण केंद्र हे एकमेव ठिकाण असेल. स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ नागपूर साकारण्यासाठी नागपूरच्या मनपाच्या वतीनं 1 सप्टेंबरपासून आत्मनिर्भर वॉर्ड संकल्पना राबविण्यात येणार असून याद्वारे नागरिकांनी स्वयंस्फूर्तीनं शहराला स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ साकारण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन मनपाद्वारे करण्यात आलं आहे. वॉर्ड सीमेच्या आत 100% ओला कचऱ्यावर प्रक्रिया आणि 100% सुक्या कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यात असे आत्मनिर्भर वॉर्ड निर्माण करण्यात येत असल्याचं घनकचरा विभागप्रमुख डॉ गजेंद्र महल्ले यांनी सांगितलं. या अंतर्गत वॉर्डमध्ये शून्य कचरा कार्यक्रम राबविणं, ओला आणि सुका कचऱ्याचं योग्य वर्गीकरण करणं, ओल्या कचऱ्याचं कंपोस्टिंग करणं आदी उपक्रम घेण्यात येणार आहेत. याकरिता आत्मनिर्भर वॉर्ड म्हणून प्रत्येक झोनमधील एका प्रभागाची निवड करण्यात आली आहे. बीडब्ल्यूजी, आरडब्ल्यूए तसंच स्वयंसेवी संस्थांच्या स्वावलंबी वॉर्ड समितीत सहभाग असेल. निर्माण होणाऱ्या कचऱ्याची त्याच वॉर्डमध्ये विल्हेवाट लावण्याकरिता डी सेंट्रलाइज प्रोसेसिंग युनिट बसविण्यात येणार आहे. उद्या दिनांक 23 ऑगस्ट रोजी आकाशवाणीच्या क्षेत्रीय कार्यक्रम समन्वय समितीची बैठक हॉटेल हेरिटेज 1 सिव्हिल लाईन्स नागपूर इथं आयोजित करण्यात आली आहे. आकाशवाणी नागपूरद्वारा आयोजित या बैठकीचं उद्घाटन उद्या सकाळी 9:30 वाजता पश्चिम क्षेत्राचे अप्पर महानिदेशक कंटेंट विश्वनाथ कंबलियाल यांच्या हस्ते होईल. महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम प्रमुख या बैठकीस उपस्थित राहणार असून ऑक्टोबर 2024 ते मार्च 2025 पर्यंतच्या आकाशवाणी कार्यक्रमांचं नियोजन या बैठकीत करण्यात येणार आहे. भारतात 1 जुलै 2024 पासून नवीन फौजदारी कायदे लागू झाले. या अनुषंगानं केंद्रीय संचार ब्युरो नागपूर तसंच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं उद्या आणि परवा डॉ बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय इथं मल्टीमीडिया चित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. नवीन फौजदारी कायदे विषयावर आधारित या प्रदर्शनाचं उद्घाटन उद्या सकाळी 10 वाजता होणार आहे. आगामी काही तासात विदर्भाच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह वादळ आणि काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून येत्या 26 तारखेपर्यंत सतर्कतेचा येलो अलर्ट हवामान खात्यानं जारी केला आहे. तर परवा 24 तारखेला अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विविध संगीत प्रकारांतर्गत हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत, लोकसंगीत आणि सुगम संगीताच्या कलाकारांसाठी आकाशवाणी स्वर परीक्षण 2024 साठीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. ज्या संगीत कलाकारांना स्वर परीक्षणासाठी अर्ज करायचा असेल त्यांनी mass.prasarbharati.org या वेबसाईटवर जाऊन आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीनं भरावा. अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख 21 सप्टेंबर ही आहे. महायुती सरकारनं भ्रष्टाचाराचा कळस गाठला असून महाराष्ट्राच्या डोक्यावर कर्ज लादून महागाई वाढवली आहे असा आरोप करत महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी भाजप युती सरकार उखडून फेका असं आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केलं. उत्तर महाराष्ट्र विभागातील नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्ह्यातील आढावा बैठक नंदुरबारमध्ये पार पडली त्यावेळी पटोले बोलत होते. दरम्यान येत्या 24 ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीनं महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. यामागे कोणतेही राजकारण नसून महिला भगिनी सुरक्षित राहाव्यात यासाठी बंद पुकारण्यात आल्याचं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केलं. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. बदलापूरमधल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाकडून दखल. पुढील सुनावणी 27 ऑगस्ट रोजी. दिनांक 25 ऑगस्ट रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा आयोगाचा निर्णय. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.